आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला. सभा मुलाखती आणि भेटीगाठींमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न. महाराष्ट्रातल्या मतदारांनी दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग 10 वर्ष सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रचारसभेत प्रतिपादन. महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातली प्रशासन व्यवस्था कोलमडली असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध कार्यक्रम. आणि देशातल्या 7 शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंडस जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या 100 स्थान. आयआयटी मुंबईचा 48 क्रमांक. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठींच्या प्रचारानं कमालीचा वेग घेतला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद आज राज्यभरात होत आहेत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि इतर समाजमाध्यम व्यासपीठांवर आपापली भूमिका मांडून उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचे प्रचारक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या विकासाकरता भाजपा आणि मित्रपक्षच गांभीर्यानं काम करत असल्याची महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री असल्यानेच गेली 10 वर्ष सर्वाधिक मतं भाजपाच्या पारड्यात पडत आहेत असं भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारसभेत सांगितलं. नांदेड इथं विधानसभा निवडणुकीतल्या आणि लोकसभा पोटनिवडणुकीतल्या उमेदवाराच्या प्रचारसभेत आज ते बोलत होते. गेल्या 10 वर्षात सिंचनासाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. 25 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी दिला. सोयाबीन शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारनं केली. गेल्या 2.5 वर्षात मराठवाड्यात 80,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक झाल्यामुळे रोजगाराच्या 1,000 नव्या संधी उपलब्ध झाल्या असं ते म्हणाले. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, रेल कोच फॅक्टरी, लॉजिस्टिक पार्क, समृद्धी महामार्ग, नांदेडमधून जाणारा शक्तिपीठ एक्सप्रेसवे या सर्व कामांमुळे मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार अशोक चव्हाण सभेला उपस्थित होते. अकोला इथंही आज प्रधानमंत्री मोदी यांनी प्रचारसभा घेतली. पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर देशातलं सर्वात मोठं बंदर असून त्यासाठी 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी या सभेत सांगितलं.
महाराष्ट्र में बनने वाला ये पोर्ट हिंदुस्तान का सबसे बड़ा पोर्ट बनने वाला है. आज हिंदुस्तान के सभी बंदरगाह की कुल ताकत जो है उससे डबल ताकत अकेले ये महाराष्ट्र में वाढवण में बनने वाले नए बंदरगाह की होने वाली है.
केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव केला आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले. राज्यात टेक्सटाईल पार्कच्या उभारणीमुळे कापूस शेतकऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसनं कायमच लोकशाही आणि संविधान यांचं रक्षण आणि संवर्धन केलं आहे असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमरावती इथं प्रचारसभेत सांगितलं. विचारावर, तत्वावर, कामावर टीका करावी, व्यक्तिगत टीका करू नये असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदींनी खोटी आश्वासनं दिली. शेतकऱ्यांना हमीभाव, महिलांना सुरक्षितता, तरुणांना रोजगार काहीही मिळालं नाही असा आरोप खरगे यांनी केला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणू असं आश्वासन खरगे यांनी दिलं.
महिलाओं के लिए 3,000 और उसी ढंग से महिलाओं को फ्री बस में फिरने का और युवाओं को जब तक उनको रोजगार नहीं मिलेगा उनको भी 4,000 रुपए स्टाइपेंड देने का और किसानों को 3,00,000 रुपए तक उनका कर्ज माफ करने का और अपने जितने भी साथियां लोग हैं उन सबको इसी सिद्धांत के ऊपर मदद करेंगे.
त्याआधी मल्लिकार्जुन खरगे यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी संवाद साधला. न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था महायुतीचं सरकार आल्यानंतर कोलमडली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचं खरगे म्हणाले. काँग्रेस शासित हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तसंच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी आज मुंबई इथं पत्रकार परिषद घेऊन भाजपा खोट्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल करत असल्याचं सांगितलं. तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली असून लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत असं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. तिन्ही राज्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. महायुती सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकरी, लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचा होता असं शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज परभणीत प्रचारसभेत बोलत होते. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज चंद्रपुरात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. फडणवीस यांची आज वाशिममध्ये कारंजा इथंही सभा झाली. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज नांदेड जिल्ह्यात लोहा कंधार मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. हिंगोली इथल्या प्रचारसभेलाही ठाकरे यांनी संबोधित केलं. महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं तसंच बीडमध्ये परळी आणि आष्टी इथल्या सभांनाही संबोधित केलं. विकासाचं गाजर दाखवून महायुतीनं राज्यातले उद्योग गुजरातला नेले अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जालना विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रसारसभेत ते आज बोलत होते. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मुंबईत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सायकल रॅली आणि पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. विलेपार्ले इथल्या दुभाषी मैदानातून सायकल रॅलीची सुरुवात झाली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली. स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आज पथनाट्य सादर करून नागरिकांना त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन करण्यात आलं. नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात 80% जास्त मतदानाचं लक्ष गाठण्यासाठी लोकशाही दौड आयोजित करण्यात आली. यावेळी सहभागी धावपटूंनी मतदान करण्याचा संकल्प केला. अमरावतीमध्ये मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आज पार पडला. बीड विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. हे गृहमतदान उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज येथील 101 वर्षीय श्रीमती ताराबाई शेंडे यांनी गृहमतदान सुविधेचा लाभ घेत आज आपला मतदानाचा हक्क बजावला. देशातल्या 7 शैक्षणिक संस्थांना क्वाक्रेली सिमोंडस जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या 100 स्थान मिळालं आहे. त्यात आयआयटी मुंबईला 48वा क्रमांक मिळाला आहे. आयआयटी दिल्लीला 44वा क्रमांक मिळाला असून आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, भारतीय विज्ञान संस्था, दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश पहिल्या 100 मानांकनात आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला. सभा, मुलाखती आणि भेटीगाठींमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न. महाराष्ट्रातल्या मतदारांनी दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग 10 वर्ष सर्वाधिक पसंती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रचारसभेत प्रतिपादन. महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातली प्रशासन व्यवस्था कोलमडली असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध कार्यक्रम आणि देशातल्या 7 शैक्षणिक संस्थांना क्वाक्रेली सिमोंडस जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या 100 स्थान, आयआयटी मुंबईचा 48वा क्रमांक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.